नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती रायाचे 12वे स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. बळे सर्व संहारिले रावणाला, दिले अक्षयी राज बिभीषणाला. रघुनायके देवते मुक्त केले, अयोध्यापुरी जावया सिद्ध झाले. पथी माजी कृष्णा तिरी राम राया, घडे राहणे स्नान संध्या कराया. सीता राहिली सीरटे गाव जेथे, रघुराजते पश्चिमेचे निपंथे. जपध्यान पूजा करी राम राजा, तयाचे परी वीर सौमित्र वोजा. स्मरेना देहे चित्त ध्यानस्त जाले, अकस्मात ते तोय अद्भुत आले. बळे चालिला वोघनेटे भडाडा, नभी धावती लोट लाटा धडाडा. नदी चालिली राम ध्यानस्त जेथे, बळे विक्रमे पावला भीम तेथे. उभा राहिला भीम रूपी स्वभावे, बळे तुंबतो तुंबिला दोनी गावे. नदी एक विभागिली दोनी बाहे, म्हणोनी तया नावरे गाव बाहे. सुखे लोटती देखता रामलिंगा, बळे चालिली भोवती कृष्ण गंगा. परी पाहता भीम येथे दिसेना, उदासीन हे चित्त कोठे वसेना. हनुमंत पहावया लागी आलो, दिसेना सखा थोर विस्मित जालो. तया वीण देवालयेती उदासे, जळातून बोभाईला दास दासे. मनांतील जाणोनी केला कुढावा, दिले भेटीचा जाहला थोर यावा. बळे हाक देताची तैसा गडाडी, महामेघ गंभीर जैसा घडाडी. रघुराज वैकुंठ धामासी गेले, तधी मारुती दास हे नीरविले. रघुनाथ उपासकांला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लाग वेगे. प्रभूचे महावाक्यता साच केले, म्हणे दास हे प्रत्यया सत्य आले. जना माजी हे सांगता पूर्वेना, अवस्था मनी लागली ते सरेना. जय जय रघुवीर समर्थ.